लौंग और इलायची की जोड़ी जैसी है ना, एक साथ आ जाए, मिल जाए तो बिरयानी एकदम परफेक्ट बन जाती है। वैसा ही है लाइफ का भी।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है। तुमचं जे डोकं आहे किंवा मन आहे या दर का दोन्ही गोष्टींमध्ये एक तारतम्य असेल ना, तर आयुष्य सुद्धा सुखी होऊन जाईल। किंवा नवरा बायकोचं घ्या, जर का कपलमध्ये दोघंही एक सोबत चालत असतील ना, असं लवंग इलायची सारखं जशी बिर्याणीमध्ये पडते ती, त्याचप्रकारे तेही एकत्र असतील तरच सुखी होणार आहे। आता सिंगल असो किंवा मॅरिड असो, तुमचं आयुष्याचं जे काही सिक्रेट आहे सुखी राहण्याचं तुम्ही सांगूच शकता। इकडे आत्ता एक कॉल आला होता।
गुड इव्हनिंग महक मॅम, अविनाश बोलतो।
हाय अविनाश, बोल।
मॅरिड अनमॅरिड काही नाही, मी कॉलेज स्टुडंट आहे मॅम, सिंगल। तर मॅम, मला आजूबाजूचे माणसं पाहत होते तेव्हा ते असे विचार करतात की त्यांच्या डोक्यामध्ये की इतके कावत होतात, त्यांना वाटतं की त्यांचं डोकं फुटतं का या करोडो लोकांच्या दुनियेमध्ये, त्यांना वाटतं की एकटेपणा जाणवते त्यांना। मग हे सुख कशात आहे की ते शोधत नाहीत, तर ते सुख कुठे मिळते, त्याला खर्च किती लागते, याचाच जास्त विचार करतात। म्हणजे मी ऐकलंय असं कुणी एकाने म्हटलंय की बाबा, इन वर्ल्ड एव्हरी मॅन इज नॉट परफेक्ट। तर मला वाटतं की या भौतिक सुखाच्या मागे न धावता जगण्यातलं खरं सुख जे आहे ते आपण शोधायला हवं। आणि आयुष्याचं सुख जे कशात आहे ते माहीत कोणालाच नाही, तर ते फक्त आपण चेहऱ्यावरचं भाव नेहमी समाधान असायला पाहिजे मॅम।
ते आत्तामध्ये आहे, जे सुख आहे ते या मोमेंटला आहे।
आयुष्य म्हणजे काय मॅम? शर्यत नाही, तर ते नुसती फक्त पळत राहायचं हे ठरवलेलं माणसानं, ते एक प्रवास आहे आणि ते सुखद करणं हे आपल्याच हातात आहे।
एकदम करेक्ट सांगितलं यांनी। खरं तर ते आपल्या हातात असतं सुखी राहणं। मग आता बऱ्याच जणांचं वेगवेगळं काहीतरी असतं, कुणाला फिरण्यामध्ये आनंद असतो, कुणाला खाण्यामध्ये असतो, कुणाला आपल्या फ्रेंड सोबत फॅमिली सोबत राहण्यामध्ये असतो। प्रत्येकाचं वेगवेगळं काही ना काही मंत्र असू शकतो लाईफ आनंदी करण्याचा। तुमचा एकदम सुखी संसाराचा किंवा सुखी आयुष्य जगण्याचा जो काही मंत्र आहे, सिक्रेट आहे, ते काय आहे सांगा। 9607007935 डायल करून सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहो।